नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. जनतेची सेवा करून त्यांच्या जीवनात सुधारणा करणं म्हणजे शासन असल्याचा विचार लोकमाता अहिल्याबाई होळकर यांनी प्रत्यक्ष कृतीत आणला. त्यांच्या नीतीमूल्यानुसार सरकार चालवत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आज मध्यप्रदेश इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. परिस्थिती कितीही विरोधात असली तरीही संघर्ष केल्यास यश येतं हे अहिल्याबाईंनी शिकवलं. गरीब आणि वंचितांच्या उत्थानासाठी त्यांचं मोठं योगदान असून भारतीय वारशाच्या त्या खूप मोठ्या संरक्षक होत्या असंही पंतप्रधान म्हणाले. यावेळी देवी अहिल्याबाई यांच्या स्मरणार्थ काढण्यात आलेल्या टपाल तिकीटाचं आणि विशेष नाण्याचं प्रकाशन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. अहिल्यानगर जिल्ह्यातील लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थान असलेल्या चौंडी इथं आज त्यांच्या 300व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक विशेष कार्यक्रम होत आहे. यानिमित्त चौंडी इथं विविध विकासकामांचं उद्घाटनही करण्यात येईल. जम्मू काश्मीरमध्ये आज संध्याकाळी 5 वाजता व्यापक नागरिक सुरक्षा मॉकड्रील आयोजित करण्यात येणार आहे. आपत्कालीन इशाऱ्यांचं अनुकरण करत जम्मू काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी यावेळी सायरन सक्रिय केले जातील. मॉकड्रीलमध्ये नियंत्रित हवाई हल्ल्यांदरम्यान सायरन सक्रिय करणं, नागरी परिसरात ब्लॅकआउट प्रोटोकॉल आणि ड्रोन हल्ल्यांच्या स्थितीत सैनिकी छावणीजवळून कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवणं तसंच आपत्कालीन परिस्थितीत उपाययोजना करणं आदींचा यात समावेश आहे. आज संध्याकाळी हैदराबाद इथं मिस वर्ल्ड स्पर्धेच्या अंतिम फेरीचं भव्य आयोजन करण्यात आलं आहे. या भव्य समारोहात चित्रतारकांचं कलाप्रदर्शन, मानुषी छिल्लरच्या वतीनं विशेष सादरीकरण तसंच अभिनेता सोनू सूद याला देण्यात येणारा मिस वर्ल्ड ह्युमिनिटेरियन पुरस्कार हे आकर्षण असणार आहेत. अमेरिका, कैरिबियाई, आफ्रिका, युरोप, आशिया तसंच ओशिनिया या खंडांमधल्या अनेक देशांच्या सौंदर्यवती या स्पर्धेत सहभागी होत आहेत. स्पर्धेत भारताच्या नंदिनी गुप्तासह 16 सौंदर्यवतींनी शीर्ष 40 अर्थात टॉप 40 आपलं स्थान निश्चित केलं आहे. निर्णायक मंडळ अन्य 24 सौंदर्यवतींची निवड करतील. प्रत्येक खंडातून 2 जणींची निवड होईल आणि अंतिम फेरीत केवळ 4 सौंदर्यवतींना अंतिम प्रश्न विचारले जातील. राज्य शासनामार्फत वेगवेगळ्या पोर्टलवरून दिल्या जाणाऱ्या सर्व 1027 अधिसूचित ऑनलाईन सेवा येत्या 15 ऑगस्टपासून एकाच पोर्टलवरून देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याची माहिती महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर यांनी हिंगोली इथं आयोजित बैठकीत दिली. हिंगोली जिल्ह्यात 473 सेवा केंद्र असून या सेवा केंद्रांवर सेवांचे दर प्रदर्शित करणं, QR कोडवर तक्रार दाखल करता येणं आदी सुधारणा करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. या सेवांची माहिती लोकांना मिळावी म्हणून व्हॉट्सअपवरून चॅटबॉट सुविधा नजीकच्या काळात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर मंडळातर्फे 53 अनिवासी भूखंडांची विक्री करण्यात येत आहे. ई लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज प्रक्रियेला येत्या 2 जून रोजी सकाळी 11 वाजेपासून प्रारंभ होईल. 7 जुलैला सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संगणकीय प्रणालीमध्ये पात्र ठरलेल्या अर्जदारांसाठी ऑनलाईन बोली स्वरुपातील ई लिलाव www.eauction.mhada.gov.in या संकेतस्थळावर होणार आहे. त्यानंतर 8 जुलैला सकाळी 11 वाजता mhada.gov.in आणि www.eauction.mhada.gov.in या म्हाडाच्या दोन्ही संकेतस्थळांवर ई लिलावाचा एकत्रित निकाल जाहीर करण्यात येणार आहे. गोंदिया इथं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव वर्षानिमित्त 10वी आणि 12वीत विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि समाजकार्यात बहुमूल्य योगदान देणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातल्या आमगाव देवरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय पुराण आणि त्यांची पत्नी जिल्हा परिषद सदस्य सविता पुराण यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. लातूरमध्ये परवा 2 जून रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी किंवा तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांनी आपल्या वैयक्तिक स्वरूपाच्या तक्रारी किंवा अर्ज विहित नमुन्यात 2 प्रतींमध्ये संबंधित तहसील कार्यालयात सादर करायचे आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10